आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकार आणि जनतेतील दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांनी करावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. वफ कायदा हा कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची नागपुरात स्पष्टोक्ती. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांचा शपथविधी. आणि नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात उद्या आणि परवा उष्णतेच्या लाटेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सरकार आणि जनतेतील दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना करायचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 17व्या नागरी सेवा दिनानिमित्त दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केवळ नशिबाच्या जोरावर कष्ट न करता यश मिळत नसतं. बदलत्या काळाचा वेग लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे विकासाच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असं ते म्हणाले. 2014 पासून व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न झाल्याचं ते म्हणाले.
2014 के बाद से देश में व्यवस्था परिवर्तन का एक बहुत बड़ा महायज्ञ शुरू हुआ है. हम इस तेज स्पीड के साथ खुद को तेजी से ढाल रहे हैं. आज भारत की एस्पिरेशनल सोसाइटी, भारत के युवा, भारत के किसान, भारत की महिलाएं, उनके सपनों की उड़ान आज जिस ऊंचाई पर है वो वाकई अभूतपूर्व है.
पीडित आणि वंचितांप्रती सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून सर्वांना सामावून घेणारा विकास घडवावा असा सल्ला त्यांनी नागरी सेवा अधिकाऱ्यांना दिला. प्रशासनातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचं पंतप्रधान उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 16 अधिकाऱ्यांना देण्यात आले. होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट, आकांक्षित खंड विकास कार्यक्रम आणि नवोन्मेष अशा 3 विभागात मिळून 1588 प्रवेशिकांमधून हे 16 पुरस्कार देण्यात आले. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 20 लाख रुपयांचं रोख पारितोषिक असं पुरस्काराचं स्वरूप आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
वक्फ कायदा हा कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, परंतु सुप्रीम कोर्टानं संसदेपेक्षा सुप्रीम होऊ नये. संसदेनं पारित केलेल्या कायद्यावर रिट पिटिशन करणं योग्य आहे, परंतु संसदेत हे विधेयक बहुमतानं कायद्याच्या चौकटीत राहून संमत केलेले असतात. भारतीय संविधानानं सुद्धा भारतीय संसद ही सर्वोच्च आहे असं सांगितलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत केलं. महाबोधी कायद्याच्या अन्वये महाबोधी ट्रस्टमध्ये 4 बौद्ध आणि 4 हिंदू सदस्य असावे असा कायदा आहे, परंतु यामधील 8ही सदस्य बौद्ध असावेत अशी मागणी महाराष्ट्रातून तसंच देशातून जोर धरत आहे. या मागणीसाठी आपण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटलो असून लवकरच आपण हा विषय पंतप्रधानांकडे मांडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलं. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या योजनांची नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसंच नागपूर जिल्ह्यातील अंमलबजावणीबाबतचा त्यांनी आढावा घेतला. त्यांनी नागपूर विभागातील दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी केसेसबद्दल माहिती दिली.
अॅट्रॉसिटी ऍक्ट आपण आढावा घेतला आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 हा जो कायदा पार्लमेंट केला होता त्यानंतर जवळजवळ 1989 ते 2025 या काळामध्ये जवळजवळ 36 वर्षाच्या काळामध्ये 8,432 थोड्या केसेस या नागपूर डिव्हिजनमध्ये झालेल्या आहेत आणि त्याच्यामधल्या 1992 ज्या आहेत त्या केसेस पेंडिंग आहेत.
हिंदी या राष्ट्रभाषेचा विरोध करणं योग्य नाही. महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईत मराठीच्या सक्तीच्या केलेल्या दादागिरीला राज्य शासनानं चाप बसवणं आवश्यक आहे असं देखील त्यांनी सांगितलं. पोषण आहार पंधरवड्यानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. प्रकल्प अधिकारी विशाल जाधव यांनी सांगितलं.
प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये गृहभेटी असतील किंवा लाभार्थी जसे आपले लहान बालके आहेत स्तनदा माता, गरोदर माता यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत सुसंवाद साधला जात आहे आणि पोषण अभियानांतर्गत कुपोषण कशा पद्धतीने कमी करणे आणि बालके आणि मातांचं सुपोषण कसं करायचं आहे याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत नागपूरचेच रवींद्र ठाकरे, गजानन निमदेव आणि प्रकाश इंदलकर यांना राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत राजभवन इथं हा शपथविधी झाला. या सोहळ्याला मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती आणि जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह, विधान परिषद सदस्य परिणय फुके, पत्रकार तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. देशाच्या लोकसंख्येनुसार मतदारसंघाच्या परिसमनानुसार जर विधानसभेत सुद्धा सदस्य संख्या वाढली तर त्या अनुषंगानं नागपुरातील विधानभवन इथं नवीन विधानसभा, विधान परिषद, प्रशासकीय भवन असा परिपूर्ण प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाला तयार करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नागपुरात दिली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन परिसरातील विविध सोयी सुविधा याबाबत आज आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. हे बांधकाम होताना मूळ हेरिटेज बिल्डिंगला कुठलाही धक्का लावण्यात येणार नाही असं देखील शिंदे यांनी स्पष्ट केलं. बहुमजली बिल्डिंग आमदार निवासात बांधण्याचे देखील निर्देश या बैठकीत देण्यात आले आहे असं त्यांनी सांगितलं. नागपुरात दरवर्षी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं ज्या वास्तू देखभालीकरता खर्च करण्यात येतो त्याऐवजी संपूर्ण वर्षभर या वास्तूंचा उपयोग कसा होईल याबद्दल राम शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.
एक महिन्यासाठी आपण एवढा मोठा खर्च करतो त्यापेक्षा मेंटेनन्स केला आणि आता आपण पाहिलं असेल की आमदार निवास मध्ये काही ठिकाणी रूम देतो आपण, काही रेस्टॉरंट वापरण्यासाठी देतो, तशा पद्धतीचं काही करता येईल का? शेवटी हे सस्टेन झालं पाहिजे, मेंटेनन्स झालं पाहिजे. शेवटी एक महिन्यासाठी 200 कोटी रुपये खर्च करायचा आणि 12 महिने जर चालवण्यासाठी 50 लाख रुपयांमध्ये जर त्याचा मेंटेनन्स होत असेल तर मग याच्यामध्ये कोणता पर्याय निवडायचा हे देखील मी अधिकाऱ्यांना सांगितलं. तशा प्रकारचा प्रस्ताव सादर करायला सांगितलंय आणि त्या प्रस्तावाच्या आधी त्याच्यामध्ये निर्णय घेणार.
विधानभवनाच्या विस्ताराकरता पुरवठा विभाग, वन विभाग, शासकीय मुद्रणालय त्याचप्रमाणे खासगी जागांचं सुद्धा अधिग्रहण करण्यासाठीचे प्रस्ताव या बैठकीत चर्चा करण्यात आले असं शिंदे यांनी सांगितलं. हवामान बदलाचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी ग्रामपंचायतीनं केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायतीनं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023-24 अंतर्गत देशातून प्रथम क्रमांक पटकावला असून 1 कोटी पुरस्काराची मानकरी ठरली आहे. या पुरस्काराची घोषणा आज शासनाद्वारे करण्यात आली तर राष्ट्रीय पंचायत पुरस्कार अंतर्गत कर्नाटक राज्यातील बिर्डा हल्ली द्वितीय आणि बिहार राज्यातील मोतीपूर ग्रामपंचायत तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली आहे. नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 44 अंश आणि त्यापलीकडे पोहोचलं आहे. दरम्यान आज देखील अमरावती आणि अकोला इथं तसंच चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं 44.6 अंश तर त्यापाठोपाठ अमरावती इथं 44.4, अकोला इथं 44.3, वर्धा आणि नागपूर इथं 44 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 41 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना कोलकाता इथं सायंकाळी 7:30 वाजता होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सरकार आणि जनतेतील दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांनी करावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. वक्फ कायदा हा कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची नागपुरात स्पष्टोक्ती. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांचा शपथविधी आणि नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात उद्या आणि परवा उष्णतेच्या लाटेचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.